ती पुत्र कार्तिकेयच्या भावाची सेवा चक्री केलेली असा ती मान्य करून घेणे महाराजा. कुटुंबाचे मागे काय क्लेश पीडा असतील तर ते दूर करून सुख शांती समाधान धन संपत्ती सगळ्या त्यांच्या लाभान दे रे महाराजा.
Gosh.